नहेम्या अध्याय 7. तटबंदीचे काम पुरे झाले, मग आम्ही वेशीवर दरवाजे बसवले आणि द्वारपाल व गायक आणि लेवी यांची नेमणूक करण्यात आली. यानंतर माझा भाऊ हनानी याला मी यरुश्लेमचा अधिकार सोपवला. हनन्या नावाच्या दुसऱ्या एकाला गढीचा मुख्याधिकारी म्हणून निवडले, कारण तो अत्यंत प्रामाणिक होता आणि इतरांपेक्षा देवाबद्दल तो अधिक भय बाळगत असे. आणि मी त्यांना म्हणालो, सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरुश्लेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा. त्यापैकी काही जणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करू द्या. आता नगर चांगले विस्तीर्ण आणि मोकळे होते, पण वस्ती अगदी कमी होती आणि घरे अजून पुन्हा बांधून काढली गेली नव्हती. माझ्या देवाने सरदार, अधिकारी आणि लोक यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी म्हणून एकत्र जमावे असे देवाने माझ्या मनात घातले. जे पहिल्याने वर आले त्यांच्या वंशावळ्यांची नावनिशी मला सापडली आणि त्यामध्ये जे लिहिले होते ते हे: बंदिवासातून परत आलेले या प्रांतातले लोक असे. बाबेलचा राजा नबूखदनेसर याने या लोकास बाबेलला कैद करून नेले होते. हे लोक यरुश्लेम आणि यहुदा येथे परतले, जो तो आपापल्या गावी गेला. जरुबाबेल बरोबर परत आले ते लोक असे: येशुआ, नहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेत, बिगवई, नहूम आणि बाना. इस्रायलचे जे लोक परतले त्यांची नावे आणि संख्या पुढील प्रमाणे: परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, आरहचे वंशज 652, येशुआ आणि यवाब यांच्या वंशावळीतील पहत मवाबाचे वंशज 2818, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 845, जक्काईचे वंशज 760, बिन्नुईचे वंशज 648, बेबाईचे वंशज 628, अजगादचे वंशज 2322, अदोनिकामचे वंशज 667, बिगवईचे वंशज 2067, आदिनाचे वंशज 655, हिचकियाच्या कुटुंबातील अटेराचे वंशज 98, हशुमाचे वंशज 328, बेसाईचे वंशज 324, हरिफाचे वंशज 112, गिबोनाचे वंशज 95, बेतलेहेम आणि नटोफा येथील माणसे 188, अनाथोथाची माणसे 128, बेत अजमावेथाची माणसे 42, किर्यात यारीम, कफिरा व बैरोथ यातील माणसे 743, रामा आणि गिबातली माणसे 621, मिखमाशाची माणसे 122, बेथेल आणि आय येथील माणसे 123, दुसऱ्या नबोची माणसे 52, दुसऱ्या एलामाची माणसे 1254, हरिमाचे वंशज 320, यरिहोचे वंशज 345, लोध, हदीद व ओनो याचे वंशज 721, सनाहाचे वंशज 3930. याजक पुढील प्रमाणे: येशुआच्या घराण्यात यदया याचे वंशज 973, इम्मेराचे वंशज 1052, पशहुराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी होदयाच्या कुळातली कदमियलाच्या घराण्यातील येशुआचे वंशज 74, गाणारे, आसाफाचे वंशज 148, द्वारपाल, शल्लूम, अटेर, तलमोन, अक्कूब, हत्तीता, शोभाचे वंशज 138 हे मंदिराचे विशेष सेवेकरी, सिहा, हशुफा, तबायोत यांचे वंशज, केरोस, सिया, पादोन, लबाना, हगावा, सलमाई, हनान, गिद्देल, गहार, राया, रसीन, नकोदा, गज्जाम, उज्जा, पासेहा, बेसई, मौनीम, नफुशेसिम, बकबूक, हकूफ, हरहुर्राचे, बसलीत, महीद, हर्षा, बारकोस, सिसरा, तामह, नसीहा आणि हतीफा, शलमुनाच्या सेवकांचे वंशज, सोताई, सोफेर, परिदा, याला, दारकोन, गिद्देल, शफाट्या, हत्तील, पोखेरेत, हसबाईम आणि अमोन, मंदिराचे सेवेकरी आणि शलमोनाच्या सेवकांचे वंशज मिळून 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर या गावामधून काही लोक यरुश्लेमेला आले होते, पण आपली घराणी मूळ इस्रायलामधीलच आहेत हे त्यांना सिद्ध करून सांगता येत नव्हते. ते लोक असे दलाया, तोबिया आणि नकोदायांचे वंशज 642 आणि याचकांपैकी हबाया, हकोस, बर्जिल्ल्या, गिलादाच्या बर्लियाच्या कन्येशी लग्न करणाऱ्यांची गणना बर्जिल्ल्याच्या वंशजात होई. काही असे होते की त्यांना आपल्या वंशावळीचा इतिहास शोधूनही सापडला नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकांच्या यादीतून काढून टाकले. अत्यंत पवित्र अन्न या लोकांनी खाऊ नये अशी राज्यपालाने त्यांना आज्ञा दिली. उरीम व युथीम घातलेल्या मुख्य याजकाने या बाबतीत देवाची अनुज्ञा घेईपर्यंत या अन्नातले काही खायचे नव्हते. सर्व मंडईतले मिळून 42,360 लोक होते. यामध्ये त्यांच्या 7,337 स्त्री पुरुष सेवक व 245 गायक व गायिका होत्या. त्यांच्याजवळ 736 घोडे, 245 खेचरे, 435 उंट आणि 6,720 गाढवे होती. घराण्यांच्या काही प्रमुखांनी या कामाला मदत म्हणून दान दिले. राज्यपालाने 1,000 दारिक सोने, 50 वाट्या, याजकांसाठी 530 वस्त्रे दिली. काही घराण्यांच्या प्रमुखांनी कामाला सहाय्य म्हणून भांडाराला 20,000 दारिक सोने आणि 2,200 माने रुपये देखील दिले. इतर सर्व लोकांनी मिळून 20,000 दारिक सोने, 2,000 माने रुपये आणि याजकांसाठी 67 वस्त्रे दिली. अशा प्रकारे याजक, लेवीच्या घराण्यातील लोक, द्वारपाल, गायक आणि मंदिरातील सेवेकरी आपापल्या गावी स्थिरावले. इतर इस्रायल लोकही आपापल्या गावी स्थायिक झाले आणि 7व्या महिन्यापर्यंत सर्व इस्रायल लोक स्वतःच्या गावामध्ये स्थिर स्थावर झाले.